नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिथं त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.